डोंट बी शाय दिल की बात कहने में. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है.
रेड एफएम एमएच 935
935 में महक तो आपके साथ जुड़ चुकी है, और साथ ही में आज हम यहाँ पर सेलिब्रेट कर रहे हैं वर्ल्ड हिंदी डे. आणि हा जो हिंदी दिवस आहे ना, खरंतर जगामध्ये आपली जी हिंदी भाषा आहे ती जाऊन पोहोचलेली आहे, कारण की भारतीय तिकडे जाऊन पोहोचलेत. आणि त्याचबरोबर हिंदी जी आहे ती आपण सगळ्यात पहिलं जी शिकतो ती म्हणजे टीव्ही बघून, सिरियल बघून, कार्टून बघून. आजकालचे ते लेक कार्टून बघूनच शिकत असतात. सो तुम्ही हिंदी कशी शिकलात आणि तुमची सगळ्यात फेवरेट हिंदीची ती जुनी सिरियल कुठली आहे, काय म्हणणं आहे नांदेडकरांचं? हाय, कोण बोलतंय?
हाय, मी तेजस बोलतोय.
कुठली सिरियल आवडते तुला?
मला आवडायची आता सध्या तर मला तारक मेहता आवडते, आणि लहानपणी मला सगळ्यात जास्त आवडायची ती म्हणजे शक्तिमान.
येस, शक्तिमान तर म्हणजे न बघता मोठं झालेलं व्यक्ती.
येस येस येस, आणि ऍक्च्युली तिचं ते गाणंच ते एकदम जे होत ना हिंदीचं, ये आत्मशक्ती है, ते पूर्ण गाणं मला लहान होतं
बदल सकते.
येस येस,
खूपच सुंदर सिरियल होती. आणि अजून दुसरी कुठली सिरियल तू बघायचास, किंवा हिंदी कसं शिकलास तू?
हिंदी तर मी सिरियल थ्रू शिकलो, आणि नंतर कार्टून पण होते जे आमच्या म्हणजे टॉम अँड जेरीचं जे हिंदीमध्ये असायचं ट्रान्सलेट केलेलं ते मला आवडायचं, आणि हागी मारू नावाचं एक कार्टून होतं ते खूप जास्त आवडायचं मला.
येस, आजकालची मुलं सुद्धा ना कार्टून बघून शिकतात. डोरेमॉन काय बघतात, छोटा भीम काय बघतात, किंवा मग अजून बरेच असतात कार्टून, ते सगळे बघून ते शिकत असतात. पण माझ्या वेळचं कार्टून जे होतं ना ते होतं टॉम अँड जेरी किंवा पॉपॉय शो किंवा टिनटिन, हे बघून मी हिंदी शिकले होते. तुम्ही तुमची हिंदी कशी शिकलात पहिलं, आणि सगळ्यात जुनी हिंदी सिरियल तुमची सगळ्यात फेवरेट कुठली आहे ते सांगा 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.